आपण सायकॉलॉजी वगैरे मोठाले शब्द वापरतो. हा विषय घेऊन एम ए वगैरे करणारी थोरथोर मुलंही कमी नाहीत. अनेकांचे आजार सायकोसोमॅटिक आहेत असं वैद्यकशास्त्र सांगतं, आणि औषध न सापडणारे काही डॉक्टर देखील या शब्दाच्या आड लपतात. मी 50 वर्षापूर्वी एक हकीकत ऐकली गोविंदस्वामी आफळे यांच्या कीर्तनात. आफळे बाबांचं आणि आमच्या परिवाराचं पुष्कळ निकटचं नातं. त्या आत्ता देखील त्यांच्या नावामागे कई हा शब्द लावताना माझा हात थरथरतोय. ज्या ज्या कलावंतांनी किंवा व्यक्तींनी आपल्या मनाचा कब्जा घेतलेला असतो त्यांच्या पाठीमागे आपल्याला कैलासवासी किंवा स्वर्गीय हा शब्द लिहिताना फार त्रास होतो. केशवराव दाते, नानासाहेब फाटक, लोंढे, नरेश, कामण्णा, वसंत देसाई, सी रामचंद्र, वसंतराव देशपांडे, बॅरिस्टर नाथपै ही माझ्यासमोर पटकन येणारी नावं. तुमच्या बाबतीमध्ये ही नावं वेगळी असू शकतात. कधी तर यांच्यापेक्षा किंवा अधिक महान किंवा अधिक छोटी माणसं देखील आत्तापर्यंत होऊन गेली असतील. पण ज्यांच्या बाबतीत लौकिका पल्याड किंवा लौकिक वगळून मूळ माणसापर्यंत पोहोचायचं सद्भाग्य लाभलं तर ती माणसं स्वर्गवासी होत नाहीत, ती स्व म्हणजे स्वमनवासी होतात. माझ्या मनाचं आकाश अशा अनेक माणसांच्या चांदण्यांनी आणि ग्रहताऱ्यांनी प्रकाशित झालेलं आहे. मी आफळेबाऊंच्या कीर्तनाला साटंबागेत दत्त मंदिरात व्हायोलिनची साथ करायला जात असे. अनेक लोककथा आणि माणसांच्या कथा मी त्यांच्या कीर्तनातून ऐकल्या आहेत. आफळेबाऊंचं कीर्तन पौराणिक आणि आध्यात्मिक या विषयावर बहुत करून नसायचं. वीर सावरकर, वासुदेव वळवण फडके यासारख्या क्रांतिकारक व्यक्तींवर त्यांचा प्रामुख्याने भर होता. साहजिकच सामाजिक आणि जास्त करून राजकीय घटना याच्यावरती आक्रमक हल्ला पूर्वरंग आणि उत्तररंगातून व्हायचा. उपहास, उपरोध, विनोद आणि पहाडी आवाजातले श्लोक हे आफळेबाऊंचं जास्तीचं वैशिष्ट्य. वीररसावर भर आणि समाजातील षंड आणि नतद्रष्ट वृत्तींवर हल्ला. व्यायाम न करणाऱ्या तरुणांच्यावर जास्त रोष. राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ते जास्त प्रिय. साटंबागेच्या दत्त मंदिरात पाऊल ठेवायला जागा नसायची. अशाच एका कीर्तनात किस्सा ऐकला. कुणीतरी वामनराव कीर्तनाला जाताना बंडोपंतांना जाता जाता हाक मारायचे, बंडोपंत कीर्तनाला येताय ना, वा पुढे आलोच. वामनराव पुढे द्यायचे आणि बंडोपंतांचा पत्ताच लागायचा नाही. असं का? तर बंडोपंतांनी वा पुढे असं म्हटलं की स्वयंपाकघरातून बंडोपंतांची बायको हां एवढंच करायची. मग बंडोपंत सांगायचे आलोच, याचा अर्थ वा पुढे वामनरांना उद्देशून आणि आलोच हे स्वयंपाकघरात उत्तर. वामनराव बिचारे पुढे जायचे, जागा वगैरे धरून ठेवायचे. आता आजची मुलं. सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.